थे। जनस्य ये जांगलिका या माने संसार हाला हल मोह शांतये। कुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। देव सख्यत्वे राहे आपणासी तेतो वर्म आपणाची पासी। आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसादे। आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे। आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे। जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणोन हे अवघे जाण आपणाची पासी। समर्थांनी सख्य भक्ती जी सांगितलेली आहे ती आपण पाहतो आहोत। आणि मग अर्जुनानी अर्जुनाचे आणि भगवान श्रीकृष्णांचे संबंध ज्ञानेश्वरीमध्ये आलेले त्या योगानी प्रगट झालेली सख्य भक्ती आपल्याला सबंध ज्ञानेश्वरीमध्ये पाहायची आहे। देवाबरोबर किंवा सद्गुरूंबरोबर परम सख्य करावे असं समर्थ जे म्हणतात ते श्रवणापासून कीर्तन विष्णू हो स्मरण पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य या स्वाभाविक क्रमांनी जो अधिकार प्राप्त झालेला असतो सद्गुरूंचं जे सांगणं असतं ते सांगणं खूप खूप जवळचं वाटायला सुरुवात होते। त्यांच्या स्वभावाशी त्यांच्या गुणधर्मांशी बरीचशी एकरूपता आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ही परमसख्याची स्थिती प्राप्त होते। समर्थांनी असं म्हटलं की देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त। आणि हीच त्याची किल्ली आहे। त्यामुळं देवाला अथवा सद्गुरूंना आपली परंपरा किंवा आपला वारसा किंवा आपले विचार किंवा आपला संदेश आपल्या नंतर देखील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असा भक्त योग्य वाटायला सुरुवात होते। कारण देवाला ज्याची प्रीती तसंच हा वर्तन करत असतो। हे वर्तन त्याच्या स्वभावातून व्हायला सुरुवात होते। अनुकरण म्हणून नव्हे नक्कल म्हणून नव्हे। बाह्य अनुकरण तर नाहीच नाही। बाह्य अनुकरण याचा अर्थ सद्गुरू विशिष्ट प्रकारची काठी नेहमी वापरत असतील तर तशी काठी वापरणं, सद्गुरू विशिष्ट प्रकारची टोपी घालत असतील तर तशीच टोपी घालणं, सद्गुरू विशिष्ट प्रकारचा पेहराव करत असतील तर तसाच पेहराव करणं हे बाह्य अनुकरण। तशा प्रकारे वर्तन करावं असा त्याचा अर्थ नाही. बहुतेक हा गोंधळ होऊ नये म्हणूनच समर्थांनी पुढे भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा असं सांगितलेलं आहे. कोणत्याही शारीरिक आवडींचं वर्णन केलेलं नाही. आपणच ऐसेची वर्तावे, आपणच तेची आवडावे, मनासारिखा मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त. हे सख्य अशा करता घडतं की सद्गुरूंकडे येऊन ऐकणारे सर्वच असतात. सद्गुरूंना भरवता त्यांच्या चरित्रासारखं, याचा अर्थ अंतर चरित्रासारखं जो वागायला जातो किंवा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल यायला सुरुवात होते. त्यांना ज्याच्याविषयी प्रेम त्याच गोष्टींविषयी यालाही प्रेम, अशा कारणाकरता सद्गुरूंना सख्य वाटायला सुरुवात होते. समर्थ म्हणतात की हा जो सखा असतो हा सखा सद्गुरूंनी त्याला सखा सुहृद या अर्थाने जवळ करायला सुरुवात केल्यानंतर देखील तो सद्गुरूंशी श्रवणापासून दास्यापर्यंत असाच नेहमी राहणं पसंत करतो आणि सद्गुरूंच्या सौख्यासाठीच तो सतत झटत असतो. कोणी कोणी सद्गुरूंच्या अशा प्रकारे निकट गेल्यानंतर सद्गुरूंशी देखील प्रकृतीचा संघर्ष होण्याची शक्यता असते. क्वचित सद्गुरूंशी देखील मतभेद, सद्गुरूंशी देखील प्राकृतिक मतभेद होण्याची शक्यता असते. तसंही जो होऊ देत नाही, सद्गुरूंनी मग कसं वर्तन करावं असं याला वाटत असतं तशा प्रकारे तो कदाचित अपेक्षा करायला सुरुवात करतो. समर्थ असं म्हणतात की आपुल्या मनासारिखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. अशा वेळेला सद्गुरू मात्र त्यांच्या पद्धतीने काम करत असतात अथवा चालत असतात आणि अतिशय जवळीकेमुळे याला मात्र सद्गुरूंनी काय करायला हवं असं वाटायला सुरुवात होते. तेव्हा त्याच्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा त्याची निष्ठा मोडायला सुरुवात होते. म्हणजे इथेही पतन आहे, सख्यत्वाच्या ठिकाणी देखील धोका आहे त्याचं समर्थांनी वर्णन केलंय. तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली याला जबाबदार शिष्यच राहतो. मेघ चातकावरी वळेना तरी चातक पालटेना. आकाशात मेघ येत आहेत आणि जात आहेत पण वर्षाव करत नाहीयेत, तरी देखील चातक अनन्यहून वाट पाहतोच आहे. चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य. चकोर मात्र अनन्यता राखून राहतोच. चकोराचं ते काम दास्यत्व न सोडता सख्यत्व हे या स्थितीचं विशेष आहे. त्यामुळं आपला जोरा काही नाही, आपलं मन काही नाही, सद्गुरू करतील ते असा भाव आहे आणि सद्गुरूंशी सख्यत्व देखील आहे. ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये. सखा मानावा भगवंत माता पिता गण गोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा. सर्वात शेवटी समर्थांनी म्हटले की भगवंत भगवंत देव असं म्हणताना जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूसी असावा. असं म्हटलेलं आहे. कारण भगवंत कोणी पाहिलेला नाही ना, म्हणून अशा प्रकारचं सख्यत्व सद्गुरूंबरोबर असावं. म्हणून मी जिथं जिथं भगवंत असं समर्थ म्हणतात तिथं तिथं गुरु किंवा सद्गुरु असं देखील म्हणतोय, ते त्या कारणाकरता म्हणतोय. सखा मानावा भगवंत, माता पिता गण गोप विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. म्हणूनही ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी. तुमचं म्हणणं हे अंतिम असं सगळेच म्हणत असतात, पण त्यांची आंतरिक निष्ठा प्रत्येक वेळी तशी असेलच असं नाही. ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. म्हणूनही ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. म्हणून तुम्ही जर संतांना विचारलं, सद्गुरूंना विचारलं, तर ते प्रथम जे बोलतात ते त्यांचं मत समजावं, आणि मग नंतर तुम्हाला सांभाळण्यासाठी ते त्यांचं मत देखील बदलतील, तुमच्यासारखं तेही बोलतील. पण मनोगत जर असेल, आता ते येईलच या गुरुवारी, मी अमृत बिंदू वाचणार आहे, तर स्वामीजी असं म्हणतात की सद्गुरु प्रथम जे बोलतात ते त्यांचं मत, असं स्वामीजींनी त्याच्यात म्हटलंय. मग नंतर जे बोलतात तुम्ही थोडस आर्ग्युमेंट केल्यानंतर, तर मग ते तुम्हाला ते मान्य नाही असं धरून मग तुम्हाला जसं हवंय तसं करा, अशा पद्धतीचं त्यांचं दुसरं मत राहतं, असं अमृत बिंदू मध्ये स्वामीजी म्हणतात. समर्थ तेच म्हणतात, देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. आणि मग देव कसा कृपाळू आहे त्याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. पाहता देवाचे कृपेसी, मातेची कृपा कायेसी, मातावधी बाळकासी विपत्ती काही. देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतास देव झाला वज्रपंजरू. त्या माकडिणीची गोष्ट, अकबर आणि बिरबल यांच्यात झालेला संवाद आपल्या मुलावर आईचं प्रेम असतं खरं, पण अकबर असं म्हणत होता की स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम असतं, तर बिरबल म्हणाला तसं नसतं. म्हणून मग एक माकडीण आपल्या पिलासकट एका हौदात सोडली आणि हळूहळू हौद भरायला सुरुवात केली. तेव्हा माकडीणीने त्या पिलाला उचलून घेतलं, आपल्या पोटाशी घेतलं, मग छातीशी घेतलं, मग खांद्यावर घेतलं, मग डोक्यावर घेतलं, पण पाणी जेव्हा त्याच्यापेक्षाही जास्त यायला लागलं तेव्हा ती झटपड करायला लागली, पिलाला पायाशी घालून त्याच्यावर उभी राहायचा प्रयत्न करायला लागली. ते सगळं पाणी काढण्यात आलं आणि अकबर म्हणाला की पाहिलं का, मातावधी बाळकासी आपत्ती काळी. देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतासी देव झाला वज्रपंजरू. देव भक्तांचा कैवारी, देव पतितासी तारी, देव होये सहाकारी अनाथांचा. देव अनाथांचा कै पक्षी, नाना संकटापासून रक्षी धाविन्नला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे। देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीव लगे अवघी पिसुणे कामा न येती सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना देव कदा पालटेना शरणागतासी म्हणोनी सख्य देवासी करावे हितगुज तयासी सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईसे जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणोनी सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा। इथं हा समास संपतो। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास आठवा। हे सख्य भक्तीचं उपलब्ध असणारं अधिकृत स्क्रिप्ट असं म्हणा, कारण सख्य भक्तीवर जे काही आपण बोलणार जो काही विचार करणार त्या सख्य भक्तीची अधिकृतता इथं जशी आहे अजून कुठं फार ठिकाणी आलेली नाही। भागवतात आलेली आहे, नाथ भागवतामध्ये नाथांनी सख्यत्वाचं वर्णन केलेलं आहे। सख्य भक्तीचं वर्णन केलेलं आहे, पण इथं असलेलं वर्णन आपल्या निरूपणाकरता पुरे आहे, कारण ते याच्यापेक्षा खूप वेगळं आहे असं मात्र नाही। पहिल्या अध्यायापासून आपण सख्य भक्तीच्या अभ्यासाला अथवा सख्य भक्ती काय सांगितलेली आहे ते पाहायला सुरुवात करणार आहोत। तत श्वेतैर हयेयही युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यं शंखौ प्रदध्मतु पाश्चजन्यम् ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलसहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ। जे शंखनाद युद्धाच्या पूर्वी झाले त्याचं वर्णन करत असताना आलेला हा श्लोक आहे। गोष्ट अशी आहे की भीष्म पर्वामध्ये कौरव आणि पांडव कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर धर्मयुद्धासाठी नियम ठरवून एकत्र आलेले असताना भीष्मांचा वध झाल्यानंतर धृतराष्ट्राला अतिशय शोक झाला आणि अतिशोकांनी ग्रस्त झालेल्या धृतराष्ट्रांनी युद्धभूमीवर जे जे चाललेलं आहे ते सर्व आपल्याला समजावं अशी इच्छा भगवान व्यासांकडे व्यक्त केली। तेव्हा व्यासांनी त्यांचा शिष्य संजय त्याला दिव्य दृष्टी आणि दिव्य श्रवणाचं ज्ञान देऊन धृतराष्ट्राजवळ बसवलं। तेव्हा संजयांनी धृतराष्ट्राला भीष्म वधापर्यंत घडलेला सगळा प्रसंग देखील कथन केला. भीष्मवध झाल्यानंतर धृतराष्ट्र खरं म्हणजे संजयाला विचारतो आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवहा युद्धाच्या इच्छेने जमलेले मामकाः पांडवाः चैव किम अकुर्वत संजय काय करते झाले असं काय झालं मला तू सगळं सांग. तेव्हा तिथं जमलेल्या योद्ध्यांचं वर्णन संजयांनी केलं. दुर्योधनाच्या तोंडून दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्यांना दुर्योधन संभावितपणाने म्हणायला लागला की पहा तुमचा शिष्य दृष्टद्युम्न आणि त्यांनी रचलेला व्यूह पहा. विनोबा असं म्हणतात की या सगळ्या कथनामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना हिणवतो आहे की तुम्ही शिकून शहाणा केलेला हा शिष्य पहा की जो तुमच्या विरुद्ध तुमच्या सेनेच्या विरुद्ध कसा व्यूह उभा करून टाकलेला आहे पहा. आणि मग पांडवांच्या सैन्याचं वर्णन दुर्योधनाने केलं आणि स्वतःच्या सैन्याचं वर्णन केलं आणि द्रोणाचार्यांना असं आवाहन केलं की पांडवांचं जे सैन्य आहे ते सैन्य भीमानी संरक्षित असं आहे, त्याचा सेनापती भीम आहे आणि आपलं जे सैन्य आहे त्या सैन्याचा सेनापती भीष्म असल्यामुळं आपलं सगळ्यांचं कर्तव्य असं राहतं की आपण भीष्मांचं संरक्षण करावं. असं बोलणं झाल्यानंतर युद्धाच्या प्रारंभीची खूण म्हणून भीष्मांनी आपल्या दिव्य शंखातून सिंहनाद केला. द्रोणाचार्यांचं हे जे बोलणं होतं ते बोलणं भीष्म देखील ऐकत होतेच. द्रोणाचार्यांबरोबर दुर्योधनाचं चाललेलं बोलणं तस्य संजयानं संजनयन हर्षं कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योश्चैः शंखौ शंखं दग्मौ प्रतापवान. या राजयाची या बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू. भीष्मांनी आपला शंख फुंकला आणि त्या शंखाचा प्रतिध्वनी न संपता सर्वत्र घुमत राहिला असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. भीष्मांनी प्रथम गर्जना केली सिंहनाद केला आणि मग शंख फुंकला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते दोन्ही नाद मिनले ते दोन्ही नाद एका पाठोपाठ एक असे जणू एकत्र झाले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत झाले. त्रैलोक्य जणू बहिर झालं एवढा मोठा आवाज निर्माण झाला. जैसे आकाश का पडिले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरीकंदरे तव दळामाजी रणतुरे आस्फुरिली. आणि अशा प्रकारे भीष्मांनी सिंहनाद करून शंखनाद केल्यानंतर कौरवांच्या योद्ध्यांनी एका पाठोपाठ एक आपलापले शंख फुंकले. तेव्हा जे आवाज झाले उ उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रळयो तेथे धाकडासी भेरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजा त्राहाटीती विसरणेले हाका देती एकमेकांना हाका द्यायला सुरुवात केली सावध रे सावध असं म्हणायला सुरुवात केली. तेथ महामद भद्र जाती आवरती ना महामद ज्यांच्या ठिकाणी आहेत ते देखील या नादांनी काही त्याच्यातले घाबरून गेले. तेथ भेडांची कवण मातू काचया केर फिटतू जेने दचकला कृतांतू आंग नेखे यम देखील दचकला असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. अशा प्रकारे महाप्रतापी भीष्मांनी जर मनापासून युद्ध केलं असतं तर असं म्हणतात की एका भीष्मांनी सगळ्यांना संपवलं असतं. पण त्यांचा स्नेह होता पांडवांच्या बाजूला आणि उभे होते कौरवांच्या बाजूला द्विधा मनस्थिती. पण शंख अशा रीतीने शंखनाद झाल्यानंतर पांडवांच्या बाजूने त्याला प्रत्युत्तर आवश्यक होतं. भीष्मांना अवर घालणारा योद्धा भीम नव्हता जरी भीम सेनापती होता तरी अर्जुन नव्हता अर्जुन जरी महायोद्धा होता तरी युधिष्ठिर नव्हता नकुल सहदेव देखील नव्हते. त्यामुळे भीष्मांचा एवढा आवेश त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्रीकृष्णांना स्वतःला पुढे येण्याची आवश्यकता भासली. सारथी म्हणून अर्जुनाच्या रथावर बसलेले श्रीकृष्ण त्यांनी शंख वाजवण्यात पुढाकार घेतला. विनोबांनी टीप दिले की न धरी शस्त्र करी मी असं म्हणणारा माधव मात्र शंख वाजवण्यात उत्साहाने स्वतः पुढे झाला. युद्ध करणार नाही असं म्हणत असताना शंख वाजवण्यात मात्र पुढाकार. स्वर्गामध्ये यम देखील कृतांत देखील दचकला ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तो पांडव दळा आतू वर्तले काही. तेव्हा पांडवांच्या बाजूला काय घडत होत हो का निज सार विजयाचे की ते भांडार महातेजाचे ते जेथ गरुडाची जावळीयेचे कातले चारी की पाखांचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचे. ज्याच्या तेजानी सगळ्या दिशा कोंदाटून गेलेल्या होत्या विजय विजय असं म्हणतात त्या विजयाचं देखील निजसार असं ज्याचं वर्णन करता येईल असा श्रीकृष्ण जणू महातेजाचं भांडार. जेथ गरुडाचीये जावळीयेचे कातले चारी चार अश्व जोडलेले, ते गरुडाशी जणू स्पर्धा करतील असे कातले म्हणजे भडकलेले होते की पाखांचा मेरू जैसा पंख असलेला मेरू पर्वत असं वर्णन करता येईल. रहवरू मिरवतसे तैसा असा असा रथ त्या रथावर जो बसलेला होता तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. जेथ अश्व वाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सारथी अश्ववाहक वैकुंठीचा राणा ज्या रथावर बसलेला होता त्या रथाचे गुण आणि काय सांगणार. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. शंकराचा अवतार असा हनुमंत ज्याच्या ध्वजस स्तंभाचं रक्षण करत होता असे अश्व असा रथ असा ध्वज आणि असा हनुमान केवळ श्रीकृष्ण होते म्हणून अर्जुनाला लाभलेलं होत. हे सगळं वैभव ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतु असे. या प्रभूचं नवल भक्तावरच्या अद्भुत अशा प्रेमामुळं पार्थाचा सारथी होण्यासाठी म्हणून तयार झाला आणि पार्थाचा सारथी होऊन रथावर बसलेला होता. सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायिकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला. तेने पाश्चजन्यू आस्फुरिला अवलीळाची. त्यांनी पाश्चजन्य सहजपणाने लीला म्हणून फुंकला. बरी तो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू जैसा उदयला लोपी दिन करू नक्षत्राते तैसे तुरम तुर बंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी नेणो केवते गेले तेथ तैसाची देख येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथ ब्रह्म कटाह शतकूट होत पाहत असे तव भीमसेनू विसरणैला
जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आस्फुरिला महाशंखू तो महाप्रलय धरू। जैसा घडघडीला गहिरू तो व अनंत विजयो। युधिष्ठिरू आस्फुरित असे नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेणे नादे अतंकू गजबजला ठाके। या सहा जणांनी एका पाठोपाठ एक शंख फुंकले। भीष्मांना प्रथम प्रतिसाद श्रीकृष्णांनी दिला। हे जे महाभारत कालीन महायुद्ध झालं त्या युद्धाचा खरा नायक कोण याच्याबद्दल बरेच मत आणि मतप्रवाह आहेत। कोणाच्या मते भीम हा खरा नायक आहे कारण शंभर ही धृतराष्ट्राचे पुत्र एकट्या भीमानी मारले। कोणाच्या मते अर्जुन हा नायक आहे। पण खरे खरे एकमेकांचे प्रतिस्पर्धी या युद्धापासून दूर होते आणि ते या युद्धाचे खरं तर नायक होते। त्याच्यातला एक होता धृतराष्ट्र। तो युद्धापासून दूर होता त्याच्या निर्णयांमुळे युद्धापर्यंत गोष्ट आलेली होती। आणि धृतराष्ट्राला चांगलं माहित होतं की आपला खरा प्रतिस्पर्धी श्रीकृष्ण आहे। त्याला माहित होतं की आपण जे करू ते सहन न करणारी एक व्यक्ती आहे ती एक व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण आहे। त्यावेळची जर परिस्थिती पाहिली तर भीष्मांची व्यासांची एक पिढी होती द्रोणांची। द्रोण भीष्म व्यास कृपाचार्य या वयाची एक पिढी होती। तेही सगळे योद्धे होते। व्यास सोडले तर व्यास ऋषी होते पण समवयस्क होते। त्यानंतर पंडू धृतराष्ट्र शल्य द्रुपद या वयाची मंडळी होती। त्याच्यात पंडू निवर्तलेले होते पण विदुर योद्धा नव्हते। शल्य नकुल आणि सहदेवांचे मामा द्रुपद शकुनी या वयाची मंडळी होती। त्याच्या पुढच्या वयाची मंडळी होती ती म्हणजे दुर्योधन दुःशासन युधिष्ठिर अर्जुन बलराम श्रीकृष्ण ही पिढी होती। आणि त्याच्यानंतरची ही पिढी होती अभिमन्यू दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण अशा प्रकारची मंडळी। द्रौपदीचे पाचही मुलगे या सगळ्या महारथींच्या मेळाव्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं श्रेष्ठत्व हे निर्विवाद सिद्ध झालेलं होतं। लहानपणीच कंसाचा वध केलेला होता
अनेक राक्षसांचा संहार केलेला होता. जरासंधाशी यशस्वीपणे मुकाबला 17 वेळेला केलेला होता. 18 वेळेला आपली राजधानीच त्यांनी हलवली. जरासंध हा द्रुपद पंडू यांच्या वयाचा होता. पण जरासंधाचा यथाकाल वध करवला गेला भीमा करवी. द्रुपदाला अर्जुन, युधिष्ठिर, दुर्योधन या सगळ्यांनी, पण मुख्यतः अर्जुनानी युद्धामध्ये गुरुदक्षिणा म्हणून, द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा द्यायची या निमित्ताने युद्धामध्ये हरवून त्यांना जेरबंद करून द्रोणाचार्यांच्या समोर उभं केलेलं होतं. ही जी श्रीकृष्णांची पिढी होती, या श्रीकृष्णांच्या पिढीचं जे वर्चस्व होतं, अर्जुन, श्रीकृष्ण, दुर्योधन, युधिष्ठिर आदी मंडळी यांचं या काळी निर्विवाद वर्चस्व होतं. जरी भीष्म श्रेष्ठ योद्धे होते, द्रोण श्रेष्ठ योद्धे होते, तरी देखील आणि जिथं जिथं म्हणून अन्याय दिसेल त्या त्या ठिकाणी जाऊन धडा शिकवण्याचं किंवा शिक्षा करण्याचं काम एकट्या श्रीकृष्णांनी केलेलं होतं. त्यामुळे धृतराष्ट्राला श्रीकृष्णांपासूनच भीती होती. धृतराष्ट्र मनोमन जाणून होते की पुढच्या पिढीतला, आपल्या मुलांच्या पिढीतला असलेला हा खरा धोका याच्यापासून आहे. भगवंतांनी जो शंख फुंकला त्याच्यामध्ये आपले परमभक्त भीष्म त्यांना देखील शंख फुंकून इशाराच दिलेला होता. पण श्रीकृष्णांचा जो शंखनाद आहे तो शंखनाद हा आव्हानाचा आनंदाने केलेला स्वीकार अशा प्रकारचा आहे. प्रतिक्रिया म्हणून नाही, तर प्रतिसाद म्हणून श्रीकृष्णांनी शंख फुंकला. रिॲक्शनरी नव्हतं, क्रोध आणि अप्रसन्न त्यांनी फुंकलेला नव्हता, तर मोठ्या उत्साहाने, आनंदाने, स्थिर शांत निर्विकार चित्ताने रिस्पॉन्स म्हणून भगवंतांनी शंख फुंकला. सख्याच्या रक्षणासाठी श्रीकृष्णांचं जे जीवन आहे ते जीवन प्रत्येक क्षणी आव्हान स्वीकारतं असं दिसतं. प्रत्येक क्षणाला लहानपणापासून ते शंख फुंकला त्या घटनेपर्यंत प्रत्येक वेळेला आव्हान उभं राहिलं, तेव्हा श्रीकृष्णांनी त्या आव्हानाला प्रतिसाद दिला. त्यांनी आपणहून कोणापुढे आव्हान निर्माण केलेलं नव्हतं. मला असं वाटतं की एका विशिष्ट विषयामध्ये आपण शिरलो. दासबोधात सांगितलेली जी सख्य भक्ती आहे ती सख्य भक्ती तिथपर्यंत अर्जुन पोचायला 18 अध्याय जायला लागले. त्यामुळे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातले जे संबंध आहेत ते संबंध समजून घेणं आणि त्यावेळची परिस्थिती समजून घेऊन ही सख्य भक्ती पाहणं हे गरजेचं आहे. कारण अर्जुनाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अविश्वासाचे देखील आहेत आणि तितपासून नष्टो मोहा स्मृतीही लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. इथपर्यंत या सख्याची मजल आहे. सुरुवातीला अर्जुन आपण पाहणारच आहोत की भगवंतांच्या पुढे खूप आर्ग्युमेंट करतो आहे, तत्वज्ञान सांगतो आहे, कारण त्यांच्यातले संबंधच तसे होते. ते मित्र होते, ते सखा होते, एकमेकांशी त्यांचं पुष्कळ कॉन्ट्रीब्युशन चालत असे.
वाद प्रतिवाद होत असत। इथपासून अर्जुन तू म्हणशील तसं करतो, अर्जुनपणाने गुंतलेलं होतो ते तुझेपणाने सोडवलं गेलो, अशा अशा भूमिकेमध्ये अर्जुन शेवटी शेवटी आला। त्यामुळे ही सगळी परिस्थिती, ज्या परिस्थितीत श्रीकृष्णांनी या युद्धाच्या आव्हानाचा स्वीकार पांडवांच्या वतीने केला, तर श्रीकृष्णांची देखील मनस्थिती, श्रीकृष्णांचं देखील किंचित चरित्र, अर्जुनाची मनस्थिती, अर्जुनाचं किंचित चरित्र, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांची मनस्थिती, यांचं चरित्र, या सगळ्या गोष्टी एकदा पाहिल्या की मग ही सख्य भक्ती आणि अर्जुन जो मोकळा संवाद श्रीकृष्णांशी करू शकतो, तर तो संवाद आपल्याला समजून घेणं देखील सोपं जाईल। पुढच्या वेळेला आपण हा विषय पाहूया। आता इथून पुढे मला असं वाटतं की हा खूप रंगणारा विषय, ही भक्ती खूप उंच पातळीवरची आहे, पण या उंच पातळीवर नेण्यासाठी देखील कृष्णांनी अर्जुनाला सहाय्य केलं आणि अर्जुनाला तशा प्रकारचा सखा देखील घडवला। सामान्य सख्यापासून ते पारमार्थिक सख्यत्वापर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन गेले। अर्जुनाची ही पारमार्थिक जी काय म्हणायचं त्याला, जडणघडण किंवा उत्क्रांत दशा, ही देखील कशी फुलत गेली हे पाहण्यासारखं आहे। आपण ते यथावकाश पाहू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओ